हे आहे प्रेम, हा आहे द्वेष, हे आहे 29,373 दिवसांचं शहाणपण, एक नवी सुरुवात, एक स्वप्न जे खरं तर स्वप्न नाही. हे सर्व तुमच्या डोक्यात आहे. एक तपलेली इच्छा,
एक बिनचूक गुन्हा,
हा आहे आभास,
एक धाडसी सुटका,
तुम्ही पाहिलेल्या कशाही पलीकडचे, जे की सर्वांना जोडते, जणू जिवंत अनुभव देते.